नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारतानं घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्यांनी प्रेरित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कात 10% कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांना कर्नल कमांडंट ही मानद पदवी प्रदान. लग्न जुळून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला बीड जिल्ह्यात अटक. आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगर इथं 2 महिलांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारतानं घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्यांनी प्रेरित असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पायाभूत सुविधांमधल्या क्रांतीची 11 वर्षे असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात नमूद केलं आहे. कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशावर बोलताना मोदी यांनी विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील याची खात्रीही दिली. गेल्या 11 वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तत्वांच्या माध्यमातून देशातल्या नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र परिवर्तन घडून आलं आहे. यासंदर्भात विविध मान्यवरांनी घेतलेला हा आढावा.
पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारनं केलेल्या क्रांतीमुळे भारताचं नवनिर्माण झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात शहा यांनी या सुविधांमुळे व्यापार आणि आर्थिक व्यवहार पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक वेगवान झाल्याकडे लक्ष वेधलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत ही जगातली सर्वात मोठी चौथी अर्थव्यवस्था बनल्याचा अभिमान वाटतो अशी भावना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या विमानतळाचा विकास करण्यात येणार असल्याची घोषणा मोहोळ यांनी यावेळी केली. केंद्र सरकारनं गेल्या 11 वर्षात विकसित भारताचं भविष्य डोळ्यासमोर ठेवून नागरिकांना आत्मनिर्भर करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं विकासाला गती दिली असं तुळजापूर आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या 11 वर्षात धाराशिव जिल्ह्यात झालेल्या विकास कामांचा आढावा घेत सध्या सुरू असलेल्या अनेक योजनांची पाटील यांनी माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक विवेक देशपांडे यांनीही गेल्या 11 वर्षात दळणवळणाच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विकासाचा या शब्दात आढावा घेतला.
गेल्या 11 वर्षात मेट्रो 23 शहरांमध्ये 1000 किलोमीटर पर्यंत ही सेवा निर्माण झालेली आहे. विमानतळांची संख्या जी 74 होती तीही 11 वर्षांमध्ये 160 विमानतळ आता पूर्ण झालेले आहेत. रस्ते राष्ट्रीय महामार्गाची जी लांबी आहे 9100 किलोमीटर वरनं 1,46,000 किलोमीटर जागतिक दर्जाच्या वंदे भारत सेवा आणि 1300+ रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास काम या 11 वर्षांमध्ये मोदीजीच्या सरकारने केलेलं आहे.
रेल्वेचं तत्काळ तिकीट आरक्षित करण्यासाठी प्रवाशांना यापुढे आधार संलग्न ओटीपी नोंदवणं बंधनकारक असणार आहे. जुलै महिन्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. तत्काळ तिकिटांचं आरक्षण सुरू झाल्यावर पहिल्या अर्ध्या तासात रेल्वे एजंटांना तिकीट आरक्षित करता येणार नाही असा निर्णयही रेल्वे मंत्रालयानं जाहीर केला आहे. कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्क 20%-10% कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. यानुसार सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलासह कच्चं तेल आणि रिफाईंड तेलावरील आयात शुल्कात कपात झाली आहे. शुल्कातल्या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा अशा सूचना केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं खाद्यतेल उत्पादक कंपन्यांना दिल्या आहेत. दरम्यान यूपीआय व्यवहारांवर मर्चंट डिस्काउंट रेट MDR लावण्याबाबतचं वृत्त निराधार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. भारत सरकार इटालियन कंपन्यांसाठी होम अवे फ्रॉम होम या संकल्पनेवर आधारित समर्पित औद्योगिक वसाहती विकसित करणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी इटली दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली. राज्यात या वसाहतींसाठी मुंबईजवळील दिघी आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीची निवड करण्यात आली आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांना काल कर्नल कमांडंट या मानद पदवीनं सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रीय छात्रसेना NCCचे छत्रपती संभाजीनगरचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर ए जी बारवरे यांनी डॉक्टर फुलारी यांना कर्नल कमांडंट ही पदवी आणि बॅटन तसंच महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबिलपाल सिंग यांचं यासंदर्भातलं पत्र सन्मानपूर्वक प्रदान केलं. कुलगुरू फुलारी यांनी एनसीसीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. कुलगुरू फुलारी यांनी या सन्मानाला उत्तर देताना हा विद्यापीठाचा बहुमान असून हा सन्मान आपण विद्यापीठाला समर्पित करत असल्याची भावना व्यक्त केली. येत्या 21 जून रोजी 11वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय योग संस्थांचे छत्रपती संभाजीनगर इथले गटप्रमुख सुरेश शेळके यांनी दिलेली वृक्षासनाबाबतची माहिती आज आपण जाणून घेऊया.
वृक्षासन: आसनावर सरळ उभे राहा, उजवा पाय मोडून डाव्या जांगामध्ये फिक्स करा, दोन्ही हात बाजूने ताणत ताणत आकाशाकडे घेऊन जा, आकाशाकडे ताणा, नजर एक जागेवर फिक्स करा. आता दोन्ही हात बाजूने ताणत ताणत खाली घेऊन या, उजवा पाय सरळ करा. आता डावा पाय मोडून उजव्या जांगामध्ये फिक्स करा, दोन्ही हात बाजूने ताणत ताणत आकाशाकडे घेऊन या, आकाशाकडे ताणा, दोन्ही हात बाजूने ताणत ताणत खाली घेऊन या, डावा पाय सरळ करा. वृक्षासन केल्याने स्नायू तंत्राचे दोष दूर होतात, एकाग्रता वाढते, हातापायाच्या मांसपेशी मजबूत बनतात.
छत्रपती संभाजीनगर इथल्या रहिवासी मंजू चौधरी यांचं स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पूर्ण झालं आहे. याबाबतच्या आपल्या भावना त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केल्या.
मी 5 वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरात घर खरेदी केले. यावेळी आमची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. माझे पती खासगी नोकरी करतात आणि मी पण खासगी नोकरी करते. घर घेताना डाऊन पेमेंट करण्यासाठी, पैशाची जमवाजमव करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागले. घर खरेदी करण्यासाठी माझ्या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमुळे आमच्या कुटुंबाचे छत्रपती संभाजीनगर मध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्याबद्दल केंद्र सरकारचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी खूप खूप आभार मानते.
लग्न जुळून देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला बीड जिल्ह्यात अटक करण्यात आली. आष्टी तालुक्यातल्या कारखेल बुद्रुक तसंच वडवणी इथं प्रत्येकी एका तरुणाची या टोळीनं फसवणूक करून सुमारे 9 लाख रुपये लुबाडले होते. या प्रकरणी तपासादरम्यान टोळी पोलिसांच्या हाती लागल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. वादळी वाऱ्यामुळे महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानाची कमान ढासळून 2 महिलांचा मृत्यू झाला. शहरात अनेक ठिकाणी झाडं मोडून पडली. अशाच एका घटनेत रस्त्यावरून जाणारी युवती अंगावर फांदी पडल्यानं जखमी झाली. बीड तसंच जालना जिल्ह्यातही जोरदार वाऱ्यासह पावसाचं वृत्त आहे. नांदेड जिल्ह्यात वादळी वारे आणि पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात शासन स्तरावर निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना त्वरित मदत केली जाईल असं सावे यांनी सांगितलं. मराठवाड्यातल्या बहुतांश भागात येत्या 14 तारखेपर्यंत वादळी वारे आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढचे 3 दिवस उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई महानगर क्षेत्र वगळता संपूर्ण राज्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात 15 जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असं आवाहन राज्याच्या कृषी विभागानं केलं आहे. नांदेड जिल्ह्यातील अंगणवाड्यांना सक्षम अंगणवाडी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मेघना कावली यांनी ही माहिती दिली. सध्या जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातून 5 अशा एकूण 80 अंगणवाड्यातून हा पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं काल छत्रपती संभाजीनगर इथं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. सरकारनं शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसंदर्भात विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. या प्रकरणी मराठवाड्यातील सत्ताधारी आमदार तसंच मंत्र्यांना निवेदन दिल्याचं दानवे यांनी सांगितलं. पौगंडावस्थेतल्या मुलींचं मासिक पाळीबाबत समुपदेशन करण्यासाठी लातूर महापालिकेच्या वतीनं विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महापालिकेच्या एकूण 16 आरोग्य केंद्रांमार्फत दरमहा 10 आणि 11 तारखेला हा उपक्रम राबवण्यात येईल. काल या उपक्रमांतर्गत 544 मुलींना मार्गदर्शन करण्यात आलं. हुजूर साहेब नांदेड ते पंजाबच्या फिरोजपूर कॅन्ट जंक्शनपर्यंत नवीन साप्ताहिक रेल्वे सुरू करण्यात आली आहे. ही रेल्वे येत्या 15 जून पासून दर रविवारी सकाळी नांदेडहून तर फिरोजपूरहून दर शुक्रवारी दुपारी सुटणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारतानं घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्यांनी प्रेरित असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कच्च्या खाद्यतेलावरील आयात शुल्कात 10% कपात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि वादळी वाऱ्यामुळे झालेल्या दुर्घटनेत छत्रपती संभाजीनगर इथं 2 महिलांचा मृत्यू. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.